आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 29 जानेवारी। आम्हाला परत वळविले। हे परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्याकडे परत वळव, म्हणजे आम्ही वळू। विलापगीत 5:21। जोपर्यंत देव स्वतः आपल्या लोकांना त्यांचे पाप व अविश्वासामुळे उद्भवणाऱ्या धर्मत्यागापासून आपणाकडे परत वळवत नाही, तोपर्यंत देवाच्या लोकांसाठी कोणतीही आशा नाही। विलापगीताचे पुस्तक हे बायबलमधील असे पुस्तक आहे जे सर्वात उदासीपूर्ण अशा विचारांनी भरलेले पुस्तक आहे। देवाने स्वतः त्याच्या डोळ्याच्या बाहुलीला म्हणजे यरुशलेमेला ओसाड केले होते। परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रगट केला आहे। त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे। त्याने सियोनेत अग्नी पेटवला आहे। त्या अग्नीने तिचे पाय भस्म केले आहे। विलापगीत 4:11। दृष्टीश्रम्य असे सर्व त्याने मारून टाकले आहे। विलापगीत 2:4। तिच्या बहुत अपराधामुळे परमेश्वराने तिला पिडले आहे। विलापगीत 1:5। तर मग पुस्तकाचा शेवट कसा होतो? या पुस्तकाचा शेवट फक्त एकाच आशेने होतो, हे परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्याकडे परत वळव, म्हणजे आम्ही वळू। विलापगीत 5:21। माझ्यासाठी हीच एकमेव आशा आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा हीच एकमेव आशा आहे। येशू पेत्राला म्हणाला, शिमोना शिमोना, पहा, तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर। लूक ऋषभवर्तमान 22:31-32। जर तू वळलास तरच, असे तो म्हणत नाही, पण तू वळलास म्हणजे, कारण मी तुझ्यासाठी विनंती केली आहे की तू परत वळावे, आणि जेव्हा तू वळतोस तेव्हा ही कृती माझ्या सार्वभौम कृपेचे कार्य असेल, जी तुला धर्मत्यागाच्या कचाट्यातून परत घेऊन येईल। ख्रिस्ती बंधू, हे तुमच्या बाबतीत सत्य आहे। विश्वासात टिकून राहण्यासाठी हीच तुमची एकमेव आशा आहे, ह्याची प्रौढी मिरवा। जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थही करत आहे, तो ख्रिस्त येशू आहे। रोमकरासपत्र 8:34। तोच आम्हाला स्वतःकडे परत वळवेल, म्हणून तुम्हाला पतनापासून राखण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानयुग आहेत। यहुदा 1:24-25। आमेन।